चिरासे चिरंतन पायाशी भूत कळस कवित घे आकाशाचे गीत चिरासे चिरंतन पायाशी भूत कळस कवित घे आकाशाचे गीत एक एक सद्गुणाची पायरी बांधली सातत्याच्या मुशी मध्ये तावली तापली घाव सोसले ते सारे आपुले म्हणोनी भिंती पेलल्या सहजी हसुनी खेळुनी ची वाढे कर्तृत्वाची चारी दिशा सरा तृप्त नजरेने भूई घालते पाखर विकासाचा धूप गंध भरला राऊळी नम्रतेच्या कोंदणात यशाला झळाळी चिरा असे चिरंतन पायाशी भूत कळस कवित घे आकाशाचे गीत कळस कवित घे आकाशाचे गीत कळस कवित घे आकाशाचे गीत।